आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पहलगाव हल्ल्याचा चीनकडून निषेध, दहशतवादाविरोधात एकजुटीचं इतर देशांना आवाहन। गुजरातमधल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर युरोपीय संघानं घातलेल्या निर्बंधांना भारताचं समर्थन नाही असा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा खुलासा। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून, केंद्र सरकारनं बोलावली उद्या सर्वपक्षीय बैठक। छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 6 माओवादी ठार। आणि फिडे बुद्धिबळ महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत 4 भारतीय खेळाडू दाखल। चीननं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्याच्या हेतूनं सर्व देशांनी दहशतवादाविरोधातली एकजूट बळकट करण्याचं आवाहन केलंय। लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा गट रेझिस्टन्स फ्रंट पहलगाम हल्ल्यामागे होता। या गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर चीननंही प्रतिक्रिया दिली आहे। पाकिस्तानमधले लष्करे तैयबा, जैश ए मोहम्मद, जमातुद दवा हे दहशतवादी गट आणि हफीज सईद, मसूद अझहर या दहशतवादी कारवाया करणाऱ्या व्यक्तींचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं निर्बंध नियमांतर्गत समावेश केला आहे। भारत कोणत्याही एकतर्फी निर्बंधांचं समर्थन करत नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं काल स्पष्ट केलं। गुजरातच्या वडिनार इथं रॉसनेफ्टच्या रिफायनरीवर युरोपीय संघानं घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी ही भूमिका मांडली। भारत एक जबाबदार देश असून कायद्याचं पालन करतो असं ते म्हणाले। भारताच्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ऊर्जा सुरक्षा ही सर्वात महत्वाची आहे असंही जयस्वाल यांनी नमूद केलं। विशेषतः ऊर्जा व्यापाराबाबत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं। विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करण्याचं काम वेगानं सुरू आहे असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केलं। हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते। देशाच्या तंत्रज्ञानाधारित भविष्याकडे लक्ष वेधून त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान आणि उत्पादनं तयार करण्याचं आवाहन केलं। सेमीकंडक्टर क्षेत्रात सुरू असलेल्या कामाबद्दल ते म्हणाले,
The first manufactured in India chip on a commercial scale will be manufactured in this year 2025. The way we have created the talent pool, the way we are promoting the design, and the way we are going deeper into the capital equipment and the materials required for semiconductors, India will become one of the top 5 semiconductor nations in the world in the coming years.
2047 सालापर्यंत विकसित देश बनण्याचं भारताचं ध्येय असून ते साध्य करण्यामध्ये प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्वाची आहे असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय। ते केरळमध्ये IIT पलक्कडच्या 7व्या दीक्षांत समारंभात बोलत होते। विद्यार्थ्यांनी वाहतूक, गृहनिर्माण, वैद्यकीय सुविधा आणि शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। जागतिक डिजिटल विश्वात भारताचं वाढतं अस्तित्व लक्षात घेता देशभरात समावेशक आणि नैतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्याचा सरकारचा दृष्टिकोन असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी 21 जुलैपासून सुरू होत आहे ते येत्या 21 ऑगस्टपर्यंत चालेल। या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली। अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करेल। या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होईल। G20 देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सची 2 दिवसीय बैठक दक्षिण आफ्रिकेत डर्बन इथं काल संपली। या बैठकीत संघर्ष, व्यापार तणाव, पुरवठा साखळीतले अडथळे, कर्ज आणि हवामानाशी निगडीत आपत्तींसह प्रमुख जागतिक आव्हानांवर चर्चा झाली। विद्यमान आणि भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एकजुटीनं काम करण्यावर सदस्य देश वचनबद्ध असल्याचं बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात म्हटलंय। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 6 माओवादी ठार झाले. राज्याचे पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार माओवाद्यांविषयी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी काल दुपारी अभुजमाडच्या जंगलात कारवाई केली. चकमकीत ठार झालेल्या 6 माओवाद्यांचे मृतदेह मिळाले असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले. सिक्कीममधल्या नथुला पास मार्गानं कैलास मानसरोवर यात्रा सुरळीतपणे सुरू आहे. यात्रेकरूंच्या 6व्या तुकडीला आज यात्रा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी रवाना केलं. नथुला मार्गानं आणखी 4 तुकड्या मानसरोवर यात्रेसाठी जातील. सर्व जथ्यांबरोबर डॉक्टर खानसामे आणि संपर्क अधिकारी देखील असतील. देशाच्या विविध भागांमधून आलेल्या यात्रेकरूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय लष्कर, आयटीबीपी, सीमा रस्ते संघटना, बीएसएनएल, सिक्कीम सरकार आणि इतर संस्था अथक परिश्रम घेत आहेत. बेटिंग ऍपच्या विविध प्रकरणांमध्ये गुगल आणि मेटा या कंपन्यांना सक्त वसुली संचालनालयानं नोटीस जारी केली. या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी येत्या सोमवारी ईडीच्या दिल्ली कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं असं या नोटीसीत म्हटलंय. बेटिंग ऍपच्या प्रसारात या दोन डिजिटल मंचांची भूमिका काय याचा तपास संचालनालय करत आहे. इस्रायल आणि सिरियामध्ये युद्धबंदीवर सहमती झाल्याचं तुर्कीमधले अमेरिकेचे राजदूत टॉम बॅरॅक यांनी आज सांगितलं. इस्रायलनं सिरियावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर युद्धबंदी घोषित झाली. दरम्यान आपले हल्ले ड्रुज या अरब धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचं रक्षण करण्यासाठी होते असा दावा इस्रायलनं केलाय. सिरियाचे दीर्घकाळ शासक राहिलेले बशर अल असद यांच्या पतनानंतर सरकार, समर्थक सैन्य आणि ड्रुज समुदाय यांच्यात संघर्ष सुरू झाला होता. यामध्ये आतापर्यंत 300 जास्त लोक मारले गेले तर या प्रदेशातले हजारो नागरिक विस्थापित झाले. या संघर्षामुळे मानवतावादी संकट निर्माण झालंय. भारतीय महिला बुद्धिबळपटू कोनेरू हंपी, हरिका द्रोणवल्ली, आर वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी फिडे जागतिक करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारत या स्पर्धेच्या अंतिम 8 टप्प्यात 4 खेळाडू असलेला पहिला देश बनलाय. पहिल्या 8 4 भारतीय खेळाडू असल्यामुळे आता भारत आणि चीन यांच्यात विजेतेपदासाठी चुरस आहे. टपाल विभागानं पुढल्या पिढीच्या एपीटी प्रणालीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. एपीटी प्रणालीची रचना सुयोग्य अनुभव, वेगवान सेवा वितरण आणि वापरकर्त्यांसाठी अनुकूल करण्यात आली आहे. ही सुधारित प्रणाली दिल्लीच्या टपाल कार्यालयांमध्ये येत्या सोमवारपासून अंमलात येणार आहे. ही प्रणाली कार्यरत करण्यासाठी दिल्लीतल्या काही प्रमुख टपाल कार्यालयांमधलं कामकाज सोमवारी जनतेसाठी बंद राहणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्रालयानं दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉल स्ट्रीट जर्नल आणि त्याच्या मालकांविरोधात 10 अब्ज डॉलर्सचा मानहानीचा खटला दाखल केलाय. वृत्तपत्राच्या मालकांमध्ये रुपर्ट मर्डोक आणि डो जोन्स यांच्यासह इतर काही व्यक्तींचा समावेश आहे. वॉल स्ट्रीट जर्नलनं 2003 जेफ्री एपस्टाईन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांच्या यादीत ट्रम्प यांचं नाव प्रकाशित केलं होतं. या बातमीमुळे आपल्या प्रतिष्ठेला हानी पोचली असून आर्थिक नुकसान झाल्याचं ट्रम्प यांनी मियामी इथल्या न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय. दरम्यान ट्रम्प यांच्या कायदेशीर कारवाईला आपण जोरदार प्रत्युत्तर देऊ असं वॉल स्ट्रीट जर्नलच्या मालकांनी म्हटलंय. केरळ आणि उत्तराखंडच्या काही भागासाठी हवामान विभागानं उद्यापर्यंत अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, तमिळनाडू, कोकण, गोवा आणि कर्नाटकमध्ये देखील आज जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि हरियाणामध्ये तुरळक ठिकाणी येत्या 24 जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडेल तर ईशान्य भारतात पुढले 7 मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पहलगाम हल्ल्याचा चीनकडून निषेध, दहशतवादाविरोधात एकजुटीचं इतर देशांना आवाहन. गुजरातमधल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर युरोपीय संघानं घातलेल्या निर्बंधांना भारताचं समर्थन नाही असा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा खुलासा. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून, केंद्र सरकारनं बोलावली उद्या सर्वपक्षीय बैठक. छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 6 माओवादी ठार आणि फिडे बुद्धिबळ महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत 4 भारतीय खेळाडू दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार.